Shall I begin?
Yeah.
On the first day of the retreat, I spoke about the five aspects of spiritual life. And I mentioned a paper by Subhuti. And in that paper it said that there were two main ways of developing spiritual death. There's reflecting on the Dhamma, especially the three lakshanas. And then the second method is selfless activity. And today's talk is on selfless activity. And at the end of the talk, I hope to explain that these two methods work well in combination. When I first read selfless activity, I thought in terms of helping other people. For instance, charity activities through organizations. Or simple things like visiting friends when they're in hospital. But it's also possible to act selflessly in other ways.
परंतु इतर माध्यमातूनही स्वविरहित कृती करणं किंवा तसं वागणं शक्य असतं विविध माध्यमातून.
For instance, it's possible to come into the shrine room and do our salutation in a selfless way.
उदाहरणार्थ पूजास्थानामध्ये येऊन अगदी पूजास्थानाला वंदन करणं ते पण स्वविरहित राहून.
So what does it mean to say you can bow in a selfless way?
तर याचा अर्थ काय होऊ शकतो जेव्हा मी असं म्हणतो की आपण सुद्धा वंदन स्वविरहितपणे करू शकतो याचा अर्थ काय होऊ शकेल?
It means we're not doing it just for the sake of our personal benefit alone.
याचा अर्थ असा होऊ शकेल की आपण काही ते फक्त आपण स्वतःच्या लाभासाठी करत नसून.
We're not doing it for our ego.
किंवा आपल्या स्वतःच्या अहमसाठी आपण ते करत नसून.
We're not doing it because we're scared what other people will think if we don't do it.
किंवा आपण यासाठी करत नाही की इतर लोक काय म्हणतील जर मी वंदन केलं नाही तर.
It's just a simple situation. We see the Buddha, Baba Sahab, and we feel reverence. Selfless activity is really activity where we don't think of ourselves as separate.
तर स्वविरहित कृती करणं म्हणजे अशी ती कृती जिथं आपण असा विचार करत नाही की आपण काही वेगळे आहोत.
And this is what bodhisattvas are like.
आणि हेच ते काय बोधिसत्व विचार करतात.
They don't think in terms of self and other interests in competition.
तर बोधिसत्व असं विचार करत नाही की त्यांचा स्व आणि इतरांचा स्व अशी काही स्पर्धा लागलेली आहे.
It's rather like as human beings we have two hands.
जणू एकच मानव ज्याला दोन हात आहेत असे ते बघतात.
They just go together.
आणि दोन्ही हात ते सोबत जातात.
We don't think of always favoring our left hand instead of our right.
आपण काही असा विचार करत नाही की आपला नेहमी डावा हातच चांगला व्हावा आणि उजवा हात नाही.
So we could, for instance, go on a solitary retreat in a selfless attitude, with a selfless attitude.
उदाहरणार्थ आपण अगदी स्वविरहित दृष्टिकोनातून एकांतवासामध्ये जातो.
We can think I will get some benefit, but through me other people will benefit too.
आपल्याला असं वाटतं की मला मदत होईल आणि इतरांना मदत होईल.
So I'm not just doing it for my sake.
फक्त काहीतरी माझ्यासाठीच करत नसून.
Supposing you start a retreat, solitary or a retreat like this, and then you have a big religious experience.
उदाहरणार्थ तुम्ही एकांतवासाची सुरुवात केली शिबिराची किंवा या शिबिराची सुरुवात केली आणि तुम्हाला एक मोठा असा धार्मिक अनुभव आला.
Or just your meditations are going quite well.
किंवा तुमचं ध्यान खूप चांगलं सुरू असेल.
And then supposing you think, well, I'm doing much better than most other dhammacharis or dhammacharinis.
मग तुम्हाला असं विचारेल की मी इतर किंवा बऱ्याच धर्मचारीच्या तुलनेत मी खूप चांगलं कार्य करतो आहे.
Actually, I'm better than them.
एवढंच नव्हे तर मी त्यांच्यापेक्षा खूप चांगला आहे.
And then we start getting a little conceited.
आणि मग आपण थोडासा अहम वाढत जातो.
That means we've gone a long way from spiritual death.
आणि याचा अर्थ असा होतो की आपण आध्यात्मिक मृत्यूपासून खूप लांबवर गेलेलो आहोत.
And of course the quality of our experience will then reduce.
आणि मग आपल्या अनुभवाची जी गुणवत्ता असते ती पण मग थोडीशी खाली येऊन जाते.
This even happens with beginners in things like the Anapanasati.
अगदी अनापानसतीच्या ध्यानामध्ये सुद्धा असं नवख्या लोकांचं होतं.
They start getting quite concentrated and experiencing a little bit of dhyana.
ते अगदी लगेच एकाग्र म्हणजे होण्याचा प्रयत्न करतात आणि ध्यानाचा थोडा अनुभव ते घेतात.
And then they think, I'm a clever person, aren't I? Aren't I so wonderful?
आणि मग ते स्वतःच म्हणतात की मी किती तरी म्हणजे हुशार माणूस आहे, मी किती सुंदर माणूस आहे.
And as soon as they start thinking like that, their concentration just disappears.
आणि जसं ते विचार करायला सुरुवात करतात, त्यांचं एकाग्र जे आहे ते विचलित होऊन जाते.
And so this is the reason we have the practice of transference of merit and self-surrender.
आणि त्यामुळं आपल्याकडे म्हणजे पुनरानुमोदन आणि आत्मभावादी परित्यागाचा खरं म्हणजे सराव आपण करतो.
The last stage of the satsang puja.
सत्संग पूजेचं जे शेवटची पायरी आहे ती.
It's a way of trying to practice spiritual death.
तर अगदी आध्यात्मिक मृत्यूला सराव करण्याचा तो एक प्रकार आहे.
Of course, we can't literally give away the karmic benefits of our spiritual practice.
अगदी म्हणजे आपल्या जे काही आध्यात्मिक आचरणाच्या जे काही फळं असतात ते काही किंवा कर्म आध्यात्मिक आचरणाच्या कर्मामुळे जे फळं असतात ते काही आपण सोडून देत नाही.
यू कॅन गिव्ह समवन अ फ्लॉवर.
आपण एखाद्याला पुष्प देऊ शकतो.
यू कॅन गिव्ह देम अ पॅकेट ऑफ बिस्किट्स.
किंवा एखाद्याला बिस्किटचं पॅकेट देऊ शकतो.
बट यू कॅन्ट गिव्ह देम युअर पुण्य, युअर मेरिट.
परंतु तुम्ही काही त्यांना तुमचे पुण्य देऊ शकत नाही.
सो वी शुडंट टेक इट टू लिटरली लाइक दॅट.
त्यामुळे अगदी एवढं सिद्धांतिक आपण त्याला नाही घेतलं पाहिजे.
व्हॉट दिस वर्स इज रिअली सेइंग टू अस इज इट वुड बी बेटर नॉट टू थिंक सेल्फिशली अबाउट द बेनिफिट्स.
तर हे सुद्धा आपल्याला काय सांगतं की आपल्या लाभाविषयी स्वार्थपणे विचार न केला पाहिजे, विचार नाही केला पाहिजे.
I hope that other people also can benefit.
तर असा विचार केला पाहिजे की इतर लोकांना सुद्धा लाभ झाला पाहिजे.
Although helping other people isn't the only type of selfless activity, it's a very important one.
जरी स्वविरहित कृती करणं म्हणजे फक्त इतरांना मदत करणंच नव्हे, फक्त एकच बाब नाही तर आणखी पण काही पद्धती आहेत.
And it's an important Buddhist practice.
आणि खूपच महत्त्वाचा हा बौद्ध सराव पद्धती आहे.
Actually, it's also important in Christianity.
Christian dharmamadhe suddha khup mahatvacha sangitla geleli aahe.
And maybe other religions too.
And kadachit itar dharmamadhe suddha.
There are some very good Christian charity organizations working in India.
काही अतिशय चांगल्या ख्रिश्चन धर्मदाय संस्था भारतामध्ये कार्य करत आहेत.
Now, one of the reasons it's a very good Buddhist practice is because it's an external activity out in the world.
तर बौद्ध पद्धतीमध्ये ही एक चांगली पद्धती आहे कारण आपण बाह्य जगतामध्ये काहीतरी करत असतो.
Even if we had the money to spend 5 years in solitary retreat, it maybe wouldn't be a very useful thing for us.
समजा कदाचित आपल्याकडे अगदी 5 वर्ष आपण सतत एकांतवास करू शकू एवढा पैसा असेलही आणि आपण उपयोग केला कदाचित तो एवढा उपयोगी होणार नाही.
Not many Buddhists find it helpful to spend all day in the Dhamma hall or in the shrine room.
Ha, anek Buddha loka na anek Buddha yata labh anubhav labh prapti shodat nahi ki divasbhar puja sthana madhe asna.
When I was staying in the mountains in West Bengal, I used to look at some of the young monks.
तर पश्चिम बंगाल मध्ये जेव्हा मी इथल्या पर्वतामध्ये राहायचो तेव्हा जे तरुण भिक्षू होते त्यांच्याकडे मी बघायचो.
They had to spend a lot of time every morning in the shrine.
आणि कारण की ते भिक्षू होते त्यांना बराच सकाळचा वेळ जो आहे तो पूजास्थानामध्ये घालवावा लागायचा.
And I used to watch them leaving.
आणि मी त्यांना बघायचो की ते कसं पूजास्थान सोडून जात आहे.
They didn't have much energy in their bodies.
आणि त्यांच्या शरीरामध्ये बघायचो की काही ऊर्जा राहिली नाहीये.
They didn't look terribly happy.
आणि ते काही असे खूप आनंदी पण दिसत नव्हते.
But in this place there was also a very big football field.
पण याच ठिकाणी एक खूप चांगली फुटबॉल खेळणारी चमू सुद्धा होती.
And when I watched the young monks on the football field it was very different.
आणि जेव्हा मी फुटबॉल खेळणाऱ्या तरुण मुलांकडे पाहायचो तेव्हा अगदीच बदल दिसायचा.
Lot of energy.
खूप तिथे ऊर्जा होती.
Lot of happiness.
अगदी खूप तिथे आनंद मी बघितला.
They were trying very hard to get the goal.
आणि गोल व्हावा म्हणून अतिशय कठीण परिश्रम करतायत.
So just looking at them, it was obvious that spending so long in the shrine room wasn't suitable.
हां, तर तिथे त्यांच्याकडे बघून स्वाभाविक मला असं वाटलं की फक्त पूजास्थानामध्येच खूप दीर्घकाळ घालवणं हे काही एवढं उपयुक्त नाही.
It's not suitable for most people.
आणि अनेक लोकांना सुद्धा ते एवढं संयुक्तिक ठरू शकत नाही.
But we shouldn't feel that this means we're not very good Buddhists.
पण याचा अर्थ असा पण नाही की आपण काही खूप चांगले बौद्ध नाही.
Because we can do external things that are just as good.
कारण की आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण बाह्य जगतामध्ये चांगल्या गोष्टी पण करू शकतो.
So in this talk I'm going to talk about three ways we can help other people.
तर या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला तीन पद्धती इतर लोकांना मदत करण्याच्या सांगणार आहे.
So first of all I'm going to talk about organized charity work in health and education and things like this.
तर पहिली गोष्ट म्हणजे अतिशय संघटितपणे शिक्षण किंवा आरोग्य या क्षेत्रामध्ये धर्मदायाचं काम करणं.
And some people also work for environmental organizations to improve the environment.
आणि काही लोक तर अगदी पर्यावरणाचा पर्यावरणामध्ये वाढ व्हावी म्हणून पर्यावरणाचं पण काम करत आहे.
One of the inspiring things for me coming from the west to India is to see how many dhammacharis, dhammacharinis and dhammamitras are engaged with helping other people in organized projects.
तर पश्चिमेकडून भारतामध्ये येण्याची माझी एक प्रेरणा ही पण आहे की मी बघितलं कितीतरी धम्मचारी कितीतरी धम्ममित्र अगदी संघटितपणे धर्मदायाच्या अनुषंगाने अनेक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
इट्स रिअली रिअली वंडरफुल.
आणि हे खूप खूप चांगली गोष्ट आहे.
Wherever I go, I hear about new projects, and I've forgotten so many of the ones I've been told about.
आणि जेव्हा कुठे मी जातो तेव्हा मला अतिशय नवीन प्रकल्प सांगितलं जातं आणि आधी मग मी काय ऐकलं होतं ते मी विसरून जातो.
There's things like eye clinics. An eye clinic.
उदाहरणार्थ डोळ्यांचा दवाखाना.
Many examples of education for backwards children.
मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बरं उदाहरण आहेत शिक्षणाच्या कामाचे.
Working with adivasi.
आदिवासींसोबत कार्य करण्याचे.
So many things that you know much more about this than me.
माझ्या जास्त तुम्हाला माहिती आहे की काय काय घडत आहेत या विषयावर.
So you might think, what about the Western Buddhists?
मग तू विचार कराल की मग पश्चिमी बौद्धांचं काय.
The situation is a little bit different there.
तिथली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे.
Because the governments have some wealth, they provide free education to a high standard.
कारण की तिथल्या शासनाकडे चांगली संपत्ती आहे ती अतिशय उच्च कोटीची मोफत शिक्षण ते पुरवतात.
If somebody gets sick, they provide medical help to a very high quality.
आणि समजा जर कोणी आजारी पडलं तर अतिशय उच्च गुणवत्तेची आरोग्य सुविधा सुद्धा ते प्रदान करतात.
If someone hasn't got a job, they are given enough money to have a good life.
आणि जर कोणाला जर नोकरी लागली तर त्याचं जीवन खूप चांगलं त्याला जगता यावं म्हणून त्यांना पुरेसा पैसा पण देतात.
If there is a case where a family is violent, the government comes and takes the children out of that family and puts them somewhere.
Samja ekanda kutumbamade jar kai hinsatmak goshti ghadat asliya tar shasan yeto tya mulanna tithna ghyun dusri kade surakshit thikani tana neto.
Because of all these things there is not such a great need to help local people.
Ani ya sarva sudhanmule agdi sthanik lokana khup madat karavi asle tithe nahi ahe.
But there are many Western Buddhists, including order members, who do still do work to help local people.
पण तरी सुद्धा असे अनेक पश्चिमी लोक आहेत ज्यामध्ये अगदी आपले ब्रह्मचारी सुद्धा आहेत की जे स्थानिक लोकांना मदत करावी म्हणून काहीतरी करतायत.
I'll just give you a few examples that I know about.
जे मला माहिती आहे त्यापैकी मी तुम्हाला काही उदाहरणं इथे सांगणार आहे.
Many Western countries, including New Zealand, take in refugees from other countries.
अनेक देशांमध्ये पश्चिम देशांमध्ये म्हणजे न्यूझीलँडसह अनेक लोकांनी निर्वासितांना आपल्या देशामध्ये जागा दिलेली आहे.
They do this every year.
आणि ते दरवर्षी या गोष्टी ते करतात.
They do it for people coming from places like Somalia where there's wars.
Somalia. म्हणजे सोमालिया सारख्या देशातून जिथे खूप युद्ध सुरू आहे तिथल्या लोकांना ते शरणार्थी म्हणून घेतात.
Or anywhere where there are people that have nowhere decent to live.
किंवा अशा कुठलेही लोक जिथले इथे राहण्याचा चांगला सोय नाही आहे अशा लोकांना पण ते तिथे शरणार्थी म्हणून स्वीकारतात.
सो पीपल अराइव्ह इन अ स्ट्रेंज कंट्री, दे डोंट नो इंग्लिश अँड दे डोंट नो व्हॉट टू डू.
तर लोक अगदी या अनोख्या अशा अनोळखी अशा देशामध्ये येतात, त्यांना इंग्रजी माहीत नसतं आणि काय करावं हे पण त्यांना सुचत नसतं.
द गव्हर्नमेंट हेल्प्स देम इन सम वेज.
तर शासन त्यांना काही अर्थाने मदत करते.
But what they really need is friendship.
परंतु त्यांना काय खरं म्हणजे त्यांना काय हवी असते तर त्यांना मैत्री हवी असते.
And they need people to give them advice.
आणि त्यांना असे लोक पाहिजे असतात जे त्यांना चांगला सल्ला देतील.
They need people they can trust.
आणि त्यांना असे लोक हवे असतात की ज्यांच्यावरती ते विश्वास ठेवू शकतील.
So this is one type of work people are involved in.
तर हे एक प्रकारचं काम आहे ज्यामध्ये लोक आपले सहभागी आहेत.
My hometown Wellington, there's one older member who's doing this for years.
Ha maja gruhashara mhanje mhanje tar ek dhamachari
saradarshini dhamacharini
ek saradarshini aur dhamacharini ahe je anek vakhanpasna ya kama madhe vyast ahe sahbhagi ahe.
She really helps these people to have a decent life. Ha
ti khup madad karte ya lokanna jene karun tancha jivan je ahe te changle hoil.
And then some people are attracted to visiting prisoners.
आणि काही लोक कैद्यांना मदत करावी म्हणून तिकडे आकर्षण वाढलेलं आहे.
We mustn't hate or dislike people just because they've acted unskillfully.
तर आपण लोकांचा द्वेष फक्त लोकांचा द्वेष नाही केला पाहिजे कारण की फक्त त्यांनी वाईट काम केलेलं आहे किंवा ते चुकीने वागलेले आहे म्हणून.
Some people feel very bored in prison.
हा काही काही लोकांना कैदेमध्ये खूप बोर होतं.
And some of them are really interested in doing some spiritual practice.
आणि काही लोकांना काही रुची असते काहीतरी आध्यात्मिक सराव करण्यामध्ये.
I've had a little bit of experience of this myself.
आणि मला स्वतःला याचा थोडासा अनुभव आहे.
Made a few visits to a prison and taught them meditation.
मी जेल मध्ये जाऊन काही लोकांना कैद्यांना भेटलो आणि त्यांना ध्यान शिकवलं.
Some of the prisoners weren't terribly interested in meditation.
काही कैदी जे होते ते काही एवढे not terribly ना
not very
ते काही एवढे ध्यानामध्ये एवढे त्यांना रुची त्यांना काही वाटली नाही.
I remember one man who was very big and very strong.
मला आठवतो एक मनुष्य पुरुष जो खूपच सशक्त आहे आणि खूप मोठा आहे.
And he had gone to prison because of physical violence.
आणि तो जेल मध्ये गेला कारण त्याने काहीतरी भौतिक अशी हिंसा केली होती, शारीरिक हिंसा केली होती.
And when I came to teach him the fourth stage of the Maitri Bhavana, he said, I don't ever want to be thinking nice thoughts about that.
आणि मग जेव्हा मी मैत्री भावनेच्या चौथी पायरीने शिकवली तेव्हा तो म्हणला की मी कधी अशी कल्पना करू शकत नाही की मी त्याच्याविषयी ज्यादा ज्ञानीला त्रास दिला त्याच्यावर मैत्री करू शकेल.
But there were some prisoners who were very interested.
परंतु तिथे काही कैदी होते ज्यांना त्यांची रुची वाटली.
And some become Buddhists.
आणि त्यातले काही लोक बौद्ध झाले.
So this is something that Buddhists should respond to.
तर हे असं काय आहे ज्याला बौद्धांनी प्रतिसाद दिला पाहिजे.
Some people work for hospices. A hospice is different from a hospital.
So what is that?
Just translate what I say.
तर काही लोकांना हॉस्पिसेस मध्ये रुची असते म्हणजे असं ते जे दवाखान्यापासून वेगळं असतं.
I think we all know what a hospital is. It's a place that we go to for special medical attention when we're sick.
तुम्हाला सर्वांना माहिती असेल की दवाखाना काय असतो. दवाखाना तो असतो की जिथं आपल्याला आजारी असतो तेव्हा आपण विशेष काहीतरी औषध पाणी घ्यावं म्हणून तिथे जात असतो.
But some people have an illness and they die over some weeks or some months.
आणि काही लोक असे असतात की त्यांना खूप म्हणजे आजार झालेला असतो आणि त्या दोन तीन आठवड्यामध्ये किंवा काही सप्ताहामध्ये त्यांचा मृत्यू होणार असतो.
And over this period they need a special medical treatment.
आणि मग या काळामध्ये त्यांना विशेष औषधोपचाराची गरज असते.
But it's not nice for them to spend this time in a busy hospital ward.
आणि त्यामुळं ती व्यस्त अशा दवाखान्याच्या कक्षामध्ये त्या दवाखान्याच्या वार्डामध्ये वेळ घालवणं त्याचं चांगलं नसतं.
So there is something called a hospice which has got a nice friendly atmosphere like a home but it also has special medical treatment.
तबळ आता एक असं स्थळ आहे ज्याला आपण हॉस्पिस म्हणतो जे यामध्ये अतिशय घरेलू वातावरण असतं, खूप मैत्रीपूर्ण तिथे लोक असतात पण त्याच वेळेस तिथे दवाखान्यासारखं पण काही बाबी असतात.
People go there for some weeks during the phase up to their death and then they die there.
आणि मग लोक तिथे जातात त्यांच्या मृत्यूच्या काळामध्ये आणि मग तिथे त्यांचा मृत्यू होतो.
Now often the people who go there are a little bit lonely.
आणि विशेषतः नेहमी असं होतं की लोक जेव्हा तिथे जातात तेव्हा ते एकटे असतात.
some of them are a little bit scared. So it's very helpful to go and make friends and help at these hospices. And most of the people who do this, they do it for no money at all. They just do it because it's a good thing to do. And then there's people, I mentioned Navachitta, who works with people who are drinking too much alcohol. And for many of them, the problem isn't just some sort of difficulty in their family, it is a spiritual problem.
तर त्यापैकी काही लोक असे असतात की फक्त असं नाही की त्यांना काहीतरी कौटुंबिक समस्या आहेत तर त्यांना काहीतरी आध्यात्मिक समस्या असतात असेही काही लोक असतात.
They can't see any purpose for living. And it's not just people who take too much alcohol, there are many types of drugs. So it's very helpful if a Buddhist can help these people. And then there's people who specialize in overseas aid.
आणि आणखी मग काही लोक असतात की ज्यांची विशेषता असते की आपल्या देशाबाहेर लोकांना मदत करणं.
They might live in the West, but all their work is to try to do some good in another country.
जरी ते पश्चिममध्ये राहत असेल तरी पण त्यांचं संपूर्ण काम जे असतं ते इतर देशांमध्ये लोक जे राहतात त्यांना मदत करण्याचं ते काम करतात.
For example, Karuna Trust.
उदाहरणार्थ करुणा ट्रस्ट.
But there are other examples like the Green Tara Trust.
आणखी पण उदाहरणं आहेत जसे की ग्रीन तारा ट्रस्ट.
The Green Tara Trust that helps people in Nepal.
Green Tara Trust ji ahe ki Nepal cha lokana madat karte ahe.
It provides health services for women and children of poor families.
Ti mhanje mahila ani garib kutumbatil mahila ani mulansathi aarogyacha suvidha uplabdha karte.
And it was started by a Dhammacharini.
Ani te ka Dhammacharini ne suruvat keleli ahe.
Karuna Mati, who's an English doctor.
Karuna Mati ji ingraji English doctor ahe, English doctor ahe.
She started this when she was just 19.
Tine he kamaachi suruvat keli jeva ti fakt 19 varshachi hoti.
And this project has been going for 20 years.
Ani ata 20 varshapasna to prakalp suru ahe.
And it's helped a lot of people.
Ani anek lokanna tyanni madat keleli ahe.
But despite all this, I still think that Western Buddhists could learn a lot from coming to India.
तर असं जरी असलं तरी पण मला असं वाटतं की भारतामध्ये येऊन खूप सारं शिकण्यासारखं आहे या पश्चिमी लोकांना, पश्चिमी बौद्धांना.
So the second type of way we can help people I want to talk about is just helping them in small ways that happen naturally.
आणि दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे की अतिशय अल्प अल्प प्रमाणात लोकांना अगदी नैसर्गिकपणे मदत करणं, नॅचरली नैसर्गिकपणे छोटी मदत करणं.
नॉट एव्हरीबॉडी हॅज द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क फॉर चॅरिटी.
कारण प्रत्येकाला काही संधी येत नाही की धर्मदायाच्या संस्थांमध्ये काम करण्याची.
अँड सम पीपल आर व्हेरी बिझी विथ देअर चिल्ड्रन अँड लुकिंग आफ्टर द फॅमिली.
आणि काही लोक तर अगदी व्यस्त पण असतात त्यांच्या मुलांमध्ये आणि परिवाराकडे लक्ष देण्यामध्ये.
But everybody can do some small things to help other people.
पण प्रत्येकजण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो इतरांना मदत करण्यासाठी.
Generally in Indian communities this comes quite naturally.
आणि पुन्हा मला असं वाटतं की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अगदी नैसर्गिकपणे हे वर्ती येत आहे.
Things like looking after the neighbor's children.
उदाहरणार्थ शेजाऱ्याच्या मुलांकडे लक्ष देणं.
Helping to fix someone's computer.
उदाहरणार्थ एखाद्याचा कम्प्युटर दुरुस्त करून देणं.
Giving someone a ride into town on your motorbike.
एखाद्याला शहरामध्ये आपल्या मोटरबाईकवर लिफ्ट देणं.
I remember an example of it, the first retreat I did here at Bordoron. I was very scared of the mosquitoes here. Although we were doing a meditation retreat, I found it a bit like being in prison. Because at that time I wasn't at all used to spicy food.
त्यावेळेपर्यंत मला काही मसालेदार खाण्याची सवय लागली नव्हती.
Now I rather like it.
आता तर मला खूप आवडतं.
But Subhuti was the leader of the retreat. And it was quite a big retreat. And he had a lot of things to think about. And he was giving talks, and a lot of people wanted to see him. And I remember one morning I was sitting about where Shakyamitra is. And we were all in silence. And Subhuti came in to hear, ready to give a talk. And then he took out a piece of paper and wrote me a little note and asked it to be delivered. It was delivered to me by Dharmashali. And it said something like, I hope you're not having too much difficulty with the food. And if you are having difficulty, I can arrange for the cooks to make less spicy food for you. So there was a very simple act of kindness. No one asked him to do it. It was his initiative. But these small things are very powerful. Just like the gift of flowers and biscuits and other things. It's very powerful. If we feel or think that we might do something like this, it's something to encourage. Now the third type of way we can help people I want to talk about is by helping them to hear the Buddha Dhamma. This is the third. The first one is organized charities like Bahujan Hitai. The second one is just small, simple things like giving someone some biscuits or fixing their computer. And the third one is helping people hear the Buddha Dhamma. And also providing conditions where they can practice it, say a shrine room. And you've already heard that the Buddha Dhamma is the most precious gift. One-hour talk, if someone remembers it, it can change their lives. And if somebody has enough on the material level of food and accommodation, but they don't have any spiritual teachings, then often they're very unhappy. So the health and education are essential, but there's more. Because we're not animals. We need inspiration to live by. Everybody needs this. We need to think that there's something in life that's more important than our own ego. And something that will even lead to social change. And I think one can see this in Baba Saab's own work for helping other people. After doing a lot of education, he did social work and political work and some agitation.
After doing what?
After education.
तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी शिक्षणानंतर बरीचशी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक पण लोकांवर केलेली आहे.
And his social and political work were very, very helpful.
आणि त्यांचं सामाजिक राजकीय जे कार्य आहे ते खूपच अगदी मोठ्या मदतीचं ठरलेलं आहे.
But as we know, it wasn't enough.
परंतु तो जसं आपल्याला माहिती आहे की तेच काही पुरेसं नव्हतं.
And then he looked for a deeper solution to the problems of India.
आणि मग त्यांनी अगदी भारताच्या जे काही गहन समस्या आहेत त्याकडे बघितलं.
And he found that in the Buddha Dhamma.
आणि मग त्यांना ते बौद्ध धर्मामध्ये दिसल्या.
And I think I can remember it said that he regretted not doing more for the Buddha Dhamma at an earlier age.
आणि मला हे माहिती आहे की त्यांना सुद्धा याचा पश्चाताप झाला की त्यांनी अगदी जीवनाच्या सुरुवातीला बौद्ध धर्माविषयी ते काही खूप करू शकले नाही त्या गोष्टीचा.
So how can we help the Buddha Dhamma?
आणि त्यामुळे बौद्ध धर्माला आपण कशी काय सहायता करू शकतो?
Well, the main way is by working cooperatively with other order members.
तर मुख्य पद्धत ही आहे की इतर धर्मचाऱ्यांसोबत सहकार्याने वागणं.
Even if you live in a town and you're the only order member, you'll probably want to start to get some other interested people around you and work cooperatively.
जरी तुम्ही एखाद्या शहरामध्ये राहता जे तुम्ही एकटेच आहात धर्मचारी एकटेच आहात तर जर तुम्ही इतर लोकांसोबत सहकार्याने वागू शकता.
Krupaka in Warad is in this sort of situation.
तर कृपाकर जे आहेत वरुड मधले ते अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये राहत आहेत.
He has a lot of help from the Dhammamitras.
तर त्यांना धर्मचाऱ्यांकडून खूप मदत होत आहे.
And he takes a lot of help from Nagpur order members.
आणि ते बरेच मदत धर्मचारी नागपूर जे आहेत त्यांच्याकडनं घेत आहेत.
And probably other order members too.
किंवा आणखी पण धर्मचाऱ्यांकडनं ते हे मदत घेत आहेत.
And as a result, a lot of people in his area are hearing the Buddha Dhamma.
आणि याचा परिणाम म्हणजे त्यांच्या परिसरामधील अनेक लोक बौद्ध धर्म ऐकू शकत आहेत.
And activities such as the Nagpur Buddha Festival would never happen except that we're all working together.
आणि नागपूर मधील जसं काही बुद्ध महोत्सव हा जो प्रकार आहे जर ते सर्व लोक एकत्रितपणे काम करू शकले नाही तर ते शक्य नाही.
And this is very good because each person has slightly different talents.
आणि हे खूपच चांगली गोष्ट आहे कारण प्रत्येकच व्यक्तीचे काहीतरी विशेष असे टॅलेंट असतात.
And we can each contribute the type of talent that we have.
And त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या जे काही आपल्याकडे जे टॅलेंट आहे त्याचा सहभाग तिथे दाखवू शकता.
We can be like a beautiful piece of music with lots of different instruments playing at the same time.
आपण जणू त्या संगीताचा एक भाग असू जिथे एकाच वेळेस खूप सारे संगीताचे वाद्य वाजत आहे.
The different pieces of music, they don't cancel each other out.
जे काही विविध जे काही म्हणजे संगीताचे ध्वनी असतात ते काही एकमेकांमध्ये असे काही घुसमळत नाही.
They combine to make a sound that is better than any one on its own.
तर ते अगदी एकत्रितपणे असं सुंदर संगीत तयार करतात की जे एकट्या त्या वाद्याने तयार होऊ शकत नसतं.
But once our egos are involved, the sounds start to cancel each other out.
परंतु जेव्हा आपले ईगो ते वरती येतात तेव्हा हा जो सुंदर ध्वनी असतो.
We have to be very careful.
तर आपल्याला खूपच दक्ष राहावं लागेल काळजी बाळगावी लागेल.
Because what we're trying to do is very very noble.
कारण आपण काय आपण काहीतरी खूपतरी श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Much much more important than our status.
आणि अगदी आपल्या प्रतिष्ठेच्या कितीतरी पट.
So the type of help that we can give could be working in the office.
तर आणखी काही प्रकारचे काम म्हणजे आपण कार्यालयामध्ये मदत करू शकतो.
It could be teaching Dhamma.
तिथे किंवा धम्म शिकवणंही आपण देऊ शकतो.
Fundraising.
दान जमा करण्यासाठी.
Kalyana Mitrata.
कल्याण मित्रता देऊन.
All sorts of ways.
आणि अशा अनेक पद्धती आहेत.
And even if we don't want to give Dhamma talks, we can tell people about the Dhamma, just informally.
जरी आपल्याला धम्म प्रवचन द्यायचं नसेल तरी पण अगदी अनौपचारिकपणे आपण लोकांना धम्म सांगू शकतो.
It's not something that you force onto somebody against their will, but they may just be interested.
हे काही असं नव्हे की कोणाच्या इच्छेच्या विरोधात तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करता आहात पण कदाचित त्यांना काही रुची त्यामध्ये निर्माण होऊ शकेल.
So you can say, well, the Buddha emphasized kindness and he was against caste.
उदाहरणार्थ लोकांना सांगू शकता की बुद्धाने मैत्रीवरती भर दिलेला आहे आणि ते जातीचे विरोधी होते.
And he taught some simple ethical guidelines.
आणि त्यांनी अगदी काही नैतिक मार्गदर्शनपर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
And he said every human being can create a better and better mind state.
आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की प्रत्येकच मनुष्य हा अधिकाधिक चांगली मनोवस्था निर्माण करू शकतो.
And then we can just say how practicing Buddhism has changed our life.
आणि आपण हे पण सांगू शकतो की कसं काय बौद्ध धर्म आचरण करून आपलं जीवन बदललेलं आहे.
Maybe it hasn't removed all of our problems immediately.
कदाचित आपण सर्व समस्या एका वेळेस घालवल्या नसतील.
But still, it's made a big change.
परंतु तरी पण मोठा बदल त्यांनी घडलेला आहे.
So we shouldn't exaggerate.
तर आपण अगदी खूप अतिशयोक्ती पण नाही करायला पाहिजे.
But if we just tell how it's affected us in an honest way, I think people will be inspired.
परंतु जर आपण अगदी प्रामाणिकपणे लोकांना सांगू शकलो की कसा तुमच्यावर परिणाम झाला, तर लोकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
It will slowly give them more confidence in Buddhism.
आणि हळूवारपणे बौद्धामध्ये त्यांना खूप आत्मविश्वास पण मग निर्माण होऊ शकतो.
I said we shouldn't try to force it on people.
What?
We shouldn't try to force people to become Buddhists.
So we thought that we shouldn't try to force people to become Buddhists.
Once I went to a city in the north of India and met a prominent Buddhist there.
एके दिवशी मी उत्तर भारतातील एका शहरामध्ये गेलो आणि तिथे एका लौकिक अशा लौकिक प्राप्त अशा बौद्धास भेटलो.
He had started a different Buddhist organization.
त्यांनी एक वेगळी बौद्ध संघटना सुरू केली होती.
And he had a number of male helpers who were running his activities.
आणि त्यांच्याकडे बरेचसे असे पुरुष सहाय्यक होते, त्यांचं काम पुढे नेण्यासाठी त्यांना मदत करत होते.
And he told me that he gets all his male helpers to insist that the wives become Buddhists.
आणि मग त्यांनी मला सांगितलं की त्याचे सर्व जे पुरुष सहायक आहेत ते त्यांच्या बायकांवर जबरदस्ती करतात बौद्ध होण्यासाठी.
And I said, well, this, you can't do that. They have to decide for themselves. Then he got angry with me. So he said, but it's what they need. And I said, it might be what they need, but they have to choose. If these men bully their wives, if they hit their wives or say some horrible things to make them go to the Buddhist meetings, it won't be Buddhism.
जर ही माणसं त्यांच्या बायकांना जबरदस्ती करत असतील, मारत असतील किंवा त्यांना काही पण बोलत असतील तर त्या काही बौद्ध होणार नाही.
And in the life of the Buddha there are examples of families where some people were disciples of the Buddha and some weren't.
अगदी बौद्धाच्या काळामध्ये सुद्धा अशा काही उदाहरणं आहेत की त्या कुटुंबातील काही लोक बौद्ध होते आणि काही लोक बौद्ध नव्हते.
I think if somebody tried to force me to be a Buddhist, it would have put me off.
मला वाटतं की जर माझ्यावर कोणी जबरदस्ती केली असती बौद्ध होण्यासाठी तर मी मग बाजूला गेलो असतो.
So now I want to talk a little bit about our motive for doing charity work and helping other people.
आता थोडं मला आणखी मला बोलायचं आहे की इतरांना मदत करणे किंवा धर्माला एखादं काम करणे त्यामध्ये आपला उद्देश याविषयी मला बोलायचं आहे.
This is very important.
कारण हे खूप महत्वाचं आहे.
As I said, it's not a selfless activity if we're doing it for bad motives.
जसं मी आता सांगितलं की जर आपल्या चुकीच्या उद्देशामध्ये काम करत असू तर मग ते काही स्वविरोध कृती होणार नाही.
The best motive is of maitri and the desire to make spiritual progress.
सर्वोत्तम जो हेतू कुठला असेल तर तो मैत्रीचा आणि आध्यात्मिक प्रगती करायची आहे ही तीव्र इच्छा.
Especially the desire to make spiritual progress so it is good for us and good for other people.
विशेषतः आध्यात्मिक प्रगती करण्याची तीव्र इच्छा जी आहे ती आणि आपल्याला मदत होते आणि इतरांना मदत होऊ शकते, प्रगतीला मदत होऊ शकते.
But there are many many other reasons why people do charity work.
परंतु अनेक अनेक कारण आहेत लोक अशा प्रकारचे धर्मदाय काम का करतात याचं.
And I'm going to give you three examples.
आणि मी तुम्हाला याची तीन उदाहरणं सांगणार आहे.
Usually people do it partly for a good reason and partly for a bad reason.
तर सामान्य स्तरावरती लोक जे असे काम करतात ते अंशतः चांगल्या उद्देशासाठी आणि अंशतः वाईट कारणासाठी.
So some people are partly involved because they have a high position in an organization and they feel some status.
तर काही लोक यामध्ये गुंतलेले असतात का त्यांना त्या संस्थेमध्ये संघटनेमध्ये एक मोठं पद भेटलेलं असतं आणि त्यामध्ये ते गुंतलेले असतात.
They enjoy the fact that they can influence what happens.
त्यांना त्या मोठ्या कल्पनेमध्ये मोठा आनंद वाटतो की कसे ते इतर लोकांना प्रभावित करू शकतात.
They enjoy feeling important.
आणि त्यांना याचा आनंद होतो की ते किती महत्त्वाचे आहेत ही भावना त्यांना खूप आनंद देते.
Or they may enjoy the idea that they can tell other people all the good things they do.
किंवा ही एक कल्पना त्यांना मोठी चांगली वाटते की कसं ते इतर लोकांना सांगतात की चांगलं काय केलं पाहिजे.
I'll tell you an example from a Western center I visited. I went to this center for about 10 weeks to do some teaching. And when I arrived, the chairman was very unhappy. He said, every year we have to write an annual report. And it's sent off to the president. And then it goes on a file for history. But whatever I write, some people are angry. Because many people contribute to this center, and everybody wants their contribution to be at the top. So I praise this person, and then someone else says, you praise them, but you're not giving me enough praise.
आणि मग जर मी या व्यक्तीची स्तुती केली तेव्हा हा खालच्या व्यक्ती मग तुम्हाला किती पाहिजे स्तुती केली आणि माझी काही एवढी स्तुती केली नाही.
And so the whole process of getting the final words takes many weeks.
आणि त्यामुळे अगदी या आवाजाला अंतिम स्वरूप जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा बरेच आठवडे निघून जातात.
And the truth was, no one ever reads these things a year later. They're forgotten.
आणि वस्तुस्थिती अशी आहे की काही वर्षांनी त्याला कोणीही वाचत नाही, सर्व त्याला विसरून जातात.
Also get cases where chairmen are very active helping their particular center.
Kiwa kai kai ghatna ashe pan ghatat jithe chairman khupach active astat tyancha vishishta kendrala madat karav havi manun.
But then when they stop being chairman, they're not really interested in doing any more dharma outreach.
Pan jeva te chairmanship sodtat tyam madhe kai ruchi naste kai dharmik kam karnyamadhe.
Yes, it's a sign, it means something.
Jar tumhi ashe asal tar kai tari te chinha ahe khas tari.
And some people, they don't want to encourage the younger people to take over.
Ani kai loko ase astat ki tanna je kai navin loko kiwa tarun loko astat tanni te kam hati ghyavo yasathi te asnana vatat nasto.
But there's no future for the organization unless younger people are coming in to do what we were doing.
Parantu apan je kam karat ahot te kam karnyasathi jar tarun loko yet nasel tar aplya chavila bhavishya nasel.
And if we teach the Dhamma, we have to be very careful not to use it for status.
And jar apan dhamma shikvat aso apan khup daksha aslo paije ki dhamma shikvan je apli ki apan pratishtha sathi vaparle nahi paije.
Not boast about how wonderful our spiritual experiences are.
Ha, aplya je kai adhyatmik anubhav ahe ki adhyatmik anubhavapeksha apli pad motha nahi ahe.
We should think of ourselves a bit like a servant.
आपण आपल्या स्वतःला जणू सेवक म्हणून समजलं पाहिजे.
We're teaching on behalf of Bante and Babasaheb and the Buddha.
आपण तर भंते बाबासाहेब किंवा बुद्ध यांच्यामुळे हे सर्व करू शकत आहोत.
As if it's not really us teaching, we're just doing something imperfectly on their behalf.
तर खरं म्हणजे जणू काही आपण काहीच करत नाही आहोत, जे काही होत आहे ते त्यांच्यामुळे होत आहे.
And we should keep reminding ourselves that even though we're teaching and we have some experience, we still have a lot to learn.
आणि आपण हे पण ध्यान ठेवले पाहिजे, जरी आपल्याला काही अनुभव आलेले आहेत, जरी आपण शिकवतो आहोत, तरी आपल्याला बरंच काही आणखी मिळवायचं आहे.
There's a little proverb I'm going to quote.
तर एक छोटासा म्हण आहे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे.
It says, if you think you are close to understanding the Buddha, it means you are a long way.
Jeva tumhala asa vatta ki tumhi agdi buddha cha javal ahat, buddha samajnyacha javal poslet, acha arth tumhi khup lamb ahat.
But if you think you are a long way, then probably you are not as far as you thought.
Parantu jar tumhala asa vatat asel ki tumhi buddha pasun khup dur ahat, tar mag kadachit tumhala jevadha dur ahe asa vatta tumhi tevadha dur nasal.
We should teach with this attitude.
तर आपण या दृष्टिकोन घेऊन शिकवलं पाहिजे.
नॉट क्लेम टू बी अ स्ट्रीम एंट्रन्स ऑर एडव्हान्स्ड.
किंवा खूप उच्च काहीतरी प्राप्ती केलेली आहे, स्वतःपण आपण आहोत असा दावा केला नाही पाहिजे.
इफ someone really was a stream entrant, they wouldn't be interested in boasting.
Jar khara tumhi sudhapan nasteel tethe ashi fusharki madhe te janar nahi, fusharki marnar nahi,
they'd just be going straight ahead with helping other people and doing spiritual practice.
Tethe fakt agdi saral saral lokana madat kartil ani adhyatmik acharan kartat, adhyatmik auchya prapti sathi prayatna kartil.
Another motive that people might have is working for an organization because it's a bit of an extension of their own personal ego.
काही लोकांना आणखी एखाद्या संघटनेमध्ये काम किंवा संस्थेमध्ये काम करण्यासाठी आवडतं कारण जण होते त्यांच्या अहमचाच एक विस्तार असतो.
For instance, somebody might not just be wanting some good things for themselves, they may also be wanting to help their family, and their family is an extension of their sense of self.
तर उदाहरणार्थ एखाद्याला काही फक्त संस्था किंवा संघटना स्वतःला म्हणूनच करायची नसते तर कुटुंबाला मदत व्हावी आणि कुटुंबाला वाटतं की आणखी इतर लोकांना आणखी काहीतरी व्हावं म्हणून हे असं असतं.
But for some people, their local charity organization is also an extension of their ego.
पण काही लोकांना त्यांची जी काही संघटना असते ती तुमच्या स्वतःच्या अहमचा एक विस्तार असते.
So if they hear some good news about their organization, they're happy. But if they hear good news about some other organization, they're not happy.
आणि काय होतं मग समजा त्यांच्या संघटनेविषयी चळवळीविषयी संस्थेविषयी त्यांनी काही चांगल्या गोष्टी ऐकल्या तर त्यांना खूप आनंद होतो पण जर दुसऱ्यांच्या संघटनेविषयी चांगल्या गोष्टी ऐकल्या तर त्यांना मग दुःख होतं.
So we should be able to feel mudita, sympathetic joy for the successes of other Tri Ratna centers.
त्यामुळे आपण इतरही त्रिरत्न संघामध्ये जे केंद्र आहेत त्यांच्याही यशाबद्दल आपण सहानुभूतीपूर्वक असलं पाहिजे.
And if we notice a little bit of jealousy in our mind, it means that we've got this problem.
आणि समजा आपल्या मनामध्ये थोडी जरी जेलसी असेल तर आपण या समस्येमध्ये आहोत असं त्याचा अर्थ होतो.
And it's the same with regard to the Dhamma Mitras around the center.
आणि हेच आपल्या केंद्रातले जे धम्ममित्र असतात त्यांच्या बाबतीतही असं होतं.
Now usually a Dhamma Mitra will have most contact with the order members in the place where they live.
अनेक धम्ममित्रांचा संबंध ज्या ठिकाणी राहतात त्या धम्मचाऱ्यांसोबत जास्त येतो.
And it's probably that center that initially brought them into the Dhamma.
किंवा तेच केंद्र असेल ज्यांनी सुरुवातीला त्यांना मित्रांना संघामध्ये आणलं किंवा धर्मामध्ये आणलं असेल.
But that Dhamma Mitra doesn't belong to that center in any long term way.
पण नंतरच्या कालावधीमध्ये ते धर्ममित्र त्या केंद्राशी निगडीत राहत नाहीत.
They should be free to go to any center.
आणि मग ते त्यांना मोकळीक असली पाहिजे की कुठल्याही केंद्रावर जाण्यासाठी.
And if they leave and go to live in another city, well, they should be recognized as Dhamma Mitras there too.
त्यांनी ते शहर सोडलं असेल आणि दुसऱ्या शहरात राहायला गेलं असेल तर तिथल्याही केंद्राने या मित्राला मित्र म्हणून स्वीकारलं पाहिजे.
Because we're trying to provide the same training.
तर आपण सर्वजण प्रयत्न करतो आहे एक सारखंच प्रशिक्षण देण्यासाठी.
We're all trying to encourage people to develop spiritually.
आपण सर्वजण प्रयत्न करतो आहोत लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती व्हावी हे मदत करण्यासाठी.
Now there's another, my third reason I'm going to give.
आधी तिसरं कारण मी देणार आहे जे कदाचित जेवढं शुद्ध नसेल.
Some people provide money or practical help to charities because they want the personal karmic benefits.
काही लोक या संस्थेला किंवा धर्मदाय संस्थेला काही मदत करतात किंवा पैसे देतात कारण की त्यांना काहीतरी कार्मिक लाभ व्हावा म्हणून.
Now this isn't completely bad.
आणि हे पूर्णतः वाईट आहे.
Because at least they give some money, so it helps Buddhism.
कारण की ते जर काही मदत पैसे देत असतील तर बौद्ध धर्माला त्याची मदत होईल.
Or they give to a hospital so more people have health care.
किंवा जर त्यांनी काही एखाद्या दवाखान्याला पैसे दिले तर अनेक लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळतील.
Many Buddhists around the world think in terms of helping for the sake of their personal benefit.
पण अनेक बौद्ध लोक असा विचार करतात की स्वतःचा लाभ व्हावा म्हणून एखाद्याला दान देणं.
And especially they think about getting a nice rebirth.
आणि विशेषतः त्यांना असं वाटतं की मला चांगला पुनर्जन्म व्हावा म्हणून ते हे देतात.
So that in the next life they will just have wonderful surroundings. This is what they hope.
ते अशी कल्पना ते अशी आशा करतात की जेणेकरून पुढच्या जन्मामध्ये त्यांच्या अवतीभोवती सर्व चांगले लोक असावेत म्हणून.
If we're just giving because we want some personal karmic benefits, we're still just thinking about ourselves.
तर मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला काहीतरी लाभ व्हावा आपल्या कर्माला काहीतरी लाभ व्हावा म्हणून जर आपण तुम्हाला काही देत असू तर मग ते फक्त आपला अहमच आहे.
So I do a little summary now. When we're working to help other people, usually we have mixed motives. Partly we're motivated because we want to practice the Buddha Dhamma and to help people.
आपल्याला थोडं थोडं हे वाटतं की आपण बौद्ध धर्मापासून प्रेरित झालेलो आहोत आणि लोकांना मदत करू असं आपल्याला वाटतं.
Partly it's for other reasons.
आणि दुसरं कारण हे आहे की काही और एक आणखी काही कारण असतात.
And I gave three examples.
आणि मी तीन उदाहरणं दिलेत.
Firstly, we might do it for status.
पहिली म्हणजे आपण आपल्या प्रतिष्ठेसाठी हे करतो.
Secondly, because we think our particular organization is an extension of our own ego.
आणि दुसरं म्हणजे विशिष्ट चळवळ किंवा संघटना संस्था ही आपल्या अहमचाच विस्तार आहे.
And thirdly, because we want the personal benefits of karma.
दुसरं म्हणजे आपल्याला कर्माविषयी आपले स्वतःचे काहीतरी लाभ मिळवायचे असतात.
We should examine what's going on in our own minds.
आपणही आपल्या मनामध्ये काय सुरू आहे त्याची पण चाचणी केली पाहिजे, त्याची परीक्षा केली पाहिजे.
We should be honest about our own reasons.
आपणही आपले स्वतःचे काय कारण आहेत याविषयी प्रामाणिक असलं पाहिजे.
Because if we can't see and admit what's going on in our own minds, we won't make spiritual progress.
जर आपण स्वतः बघू शकलो नाही, स्वतः स्वीकार करू शकलो नाही की आपल्या मनामध्ये काय सुरू आहे, तर आपण प्रगती करू शकणार नाही.
And we shouldn't be surprised if we notice that our own motives are mixed.
आणि आपल्याला यामध्ये काही आश्चर्य वाटलं नाही पाहिजे की आपलेही उद्देश संमिश्र आहे.
Because we're not Buddhas.
कारण की आपण बौद्ध नाही, बुद्ध नाही आहोत.
It doesn't mean we're terrible people.
आणि याचा अर्थ असा पण नाही की आपण खूप अगदी भयानक लोक आहोत.
That's just notice.
फक्त लक्षात घ्या, बघा.
If you're working for Bajra Natai or some organization or local Buddhist center and you notice your motives are mixed, what should you do?
तुम्ही बौद्धमध्ये काम करत आहात, लोकल केंद्रामध्ये मदत करत आहात, तुमचे हेतू संमिश्र आहेत, मग तुम्ही काय केलं पाहिजे?
Don't stop doing the good things you're doing.
तर मग जे काही चांगलं काम करत आहात ते काम करणं तुम्ही थांबवू नका.
Continue what you're doing, but do it, try to purify your motives as well.
तुम्ही जे करता ते करणं चालूच ठेवा, पण त्याचबरोबर तुमच्या उद्देशाची शुद्धी पण करणं सुरू ठेवा.
Combine charity activity with reflection.
त्यामुळे जे काही तुम्ही धर्मदाय काम करत आहात ते तुमच्या चिंतनासोबत त्याचा मेळ घाला.
For instance, if we're thinking that partly we're enjoying the status, we can reflect that it's not helpful for our organization.
उदाहरणार्थ जर तुम्हाला प्रतिष्ठेमध्ये जर तुम्ही तुमचा अहम आला असेल, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या संस्थेसाठी हे काही लाभदायी नाही.
And that when we retire from the job, we won't have that status, so it's just temporary.
आणि तुम्ही हल्ले करू शकता की जेव्हा मी या पदावर निवृत्त होईल तेव्हा काही मला याची मदत होणार नाही.
And even if we have it up to the time of death, well, we can't take the status with us.
Kiwa adhi mrutyucha samay paryant jari maza he pad asel tari pan mi kai tala nantar sobat ghun janar nahi ahe, tyamule he pratishtha mala kai madat karnari nahi ahe.
In fact, it will make our death more difficult.
Evadas nave tyamule apla mrutyu aankhi kathin hoon jaye.
And then we can also think, well, I had this idea that I'm enjoying this status.
कदाचित आपल्याला अशी कल्पना येऊ शकते की अरे वा, मी तर हे प्रतिष्ठित जगाला आनंद घेतो आहे.
But it doesn't really make me happy.
परंतु काही याने मला प्रार्थनेनं मला आनंद देत नाही आहे.
It's a bit like a cigarette smoker thinking that he really enjoys the cigarettes.
जणू एखादा म्हणजे सिगारेट ओढणारा असावा आणि त्याला वाटतं की सिगरेट मला आनंद देत आहे.
In a way he enjoys the next cigarette, but overall there is more unhappiness.
आणि पुन्हा तो दुसरी सिगारेट घेतो पण सर्वार्थाने तिथे दुःखच असतं.
And supposing we are helping for the sake of personal karmic benefit.
आणि समजा जर आपल्याला काहीतरी स्वतःलाच कार्मिक लाभ हवा म्हणून आपण जर काही करत असू,
then we have to try to remember the situation that other people have.
तर मग आपण इतर लोकांची जी परिस्थिती आहे,
we have to think that
त्याचा विचार केला पाहिजे.
If we can care more about other people, then we also will be happier.
जर आपण इतर लोकांना मदतीसाठी आपण दक्ष असलो तरच आपणही मग आनंदी होऊ.
And that we'll feel more inspired.
आणि मगच आपल्याला खूप प्रेरित झालं असं वाटेल.
And if we're working for an organization because it's an extension of our ego, then we can remember that really we should be looking at the bigger ideals.
आणि समजा जर आपल्याला असं वाटत असेल की आपण आपल्या अहमचा विस्तार करून या माध्यमातून करतो आहे, मग आपण आपल्या आदर्शाला बघितलं पाहिजे.
The bigger ideals are so much more important than our ego.
कारण आपल्या अहमपेक्षाही हे उच्च आदर्श अतिशय जास्त महत्वाचे असतात.
And if we're reflecting on anatta, then this will reduce this tendency.
जर आपण अनत्तावर चिंतन करत असू अशा प्रकारची वृत्ती ही कमी होऊ शकते.
Now I want to make a conclusion not just to this particular talk but to the whole series.
आणि आता मला समारोप करायचा आहे, फक्त या व्याख्यानात नव्हे तर माझ्या या पूर्ण श्रृंखलेचा.
So there's two ways that we can bring about spiritual death.
तर दोन पद्धती आहेत आपण आध्यात्मिक मृत्यू मिळवू शकण्याच्या.
The selfless activity and then there's reflecting on the Dhamma, especially the lectionaries.
हा, तर एक आहे स्वविरहित कृती करणं आणि धम्मावर चिंतन करणं, विशेषतः तीन लक्षणावर चिंतन करणं.
We need both methods.
आणि आपल्याला दोन्ही पद्धती ची गरज आहे.
We need to be able to help people externally because we don't live all our life just on the mental plane.
कारण आपल्याला इतरांना मदत करणं आवश्यकच आहे, तर आपण संपूर्ण जीवन हे आपल्याच मनोवस्थेमध्ये घालू शकत नसतो.
And we need to keep reflecting, going to keep our motivations pure.
आणि आपल्याला सातत्याने आपले उद्देश शुद्ध व्हावेत म्हणून आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे.
If we have some temporary advantage, we reflect that it's temporary. And it's because we've been given some things, some advantages that other people haven't had. And most of all, we can keep the reflection going that we're not really so different from other people.
आणि आणखी एक चिंतन आपण सदोदित केलं पाहिजे, ते म्हणजे की आपण इतरांपासून काही वेगळे नाही आहोत.
We all want to avoid suffering.
आपल्या प्रत्येकाला दुःखाला दूर करायचं आहे.
We all want to be happy.
आणि प्रत्येकाला सुख सुखी व्हायचं आहे.
So in this most basic of ways we're all the same.
आणि त्यामुळे या मूळ दृष्टिकोनातून आपण सर्वजण समानच आहोत.
Okay.